आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारांतल्या भागलपुरांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 19वो हप्तो जारी करतले. प्रधानमंत्री आयज भोपाळांत जावपी संवसारीक गुंतवणूक शिखर परिषदेचे उक्तावण करतले. दिल्लीचे 8वे विधानसभेचे पयले अधिवेशन आयज सुरू जातले. भारत फ्रांस संरक्षण सहकार्य वाढोवपाच्या प्रयत्नांचो एक भाग म्हणून लष्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी 4 दिसांच्या फ्रांस दौऱ्यार आसात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारांतल्या भागलपुरांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 19वो हप्तो जाहीर करतले. हे येवजणेंतल्यान शेतकारांक वर्साक 6,000 रुपया 3 हप्त्यांनी दितात. तशेंच देशभरांतल्यान 731 कृशी विज्ञान केंद्रांनी कार्यावळी घडोवन हाडटले आनी सुमार 2.5 कोटी शेतकार भौतीक वा आभासी रितीन कार्यावळींत वांटो घेतले. कार्यावळीचो तपशील सांगतना केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी केंद्र आनी राज्य सरकाराच्या येवजण्यांविशी जागृताय निर्माण करपा खातीर हो दीस किसान सन्मान समारोह म्हणून मनयतले अशें सांगले. तांणी देशभरांतल्यान 9.8 कोटी परस चड शेतकारांक थेट फायदो स्थलांतरांतल्यान 22,000 कोटी रुपया परस चड अर्थीक मजत मेळटली अशें सांगलां. पीएम किसान येवजणे खाला देशांतल्या 11 कोटी परस चड शेतकार कुटुंबांक आतां मेरेन 3.46 लाख कोटी रुपया परस चड पयशे वितरीत जाल्यात अशें तांणी मुखार सांगलें. भागलपुरांत मार्गदर्शना वेळार प्रधानमंत्री शेतकारां कडेनय संवाद जातले. तशेंच ह्या निमतान शेतकारांक संबंधीत कितल्याशाच येवजण्यांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी मोतिहारी हांगा गोकुल मोहिमे खाला देशी जातींच्या पशुधनाच्या प्रजनना खातीर उत्कृश्टताय केंद्राचे उक्तावण करतले. तशेंच बिहारांतल्या बरौनी हांगा दुदाची प्रक्रिया युनिट समर्पीत करतले. तशेंच नवादा वारिसलिंगज तिलियाचो नवो दुप्पट केल्लो रेल्वे विभाग प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भोपाळांत जावपी संवसारीक गुंतवणूक शिखर परिषदेचे उक्तावण करतले. भोपाळाच्या कालियासोत धरण लागसार बांदिल्ल्या नव्यान उक्तावण जाल्ल्या तंबू शारांत संवसारभरांतल्या शेकड्यांनी सोयरे येजमानकी उपस्थित आसतले. 2 दिसांच्या शिखर परिषदेन फार्मा आनी वैजकी उपकरणां येरादारी आनी रसद उद्देग कुशळटाय उदरगत पर्यटन आनी एमएसएमई सयत हेर विशयांचेर विभागीय शिखर सभा आनी खाशेले सत्र जातले. तशेंच जागतीक दक्षिण देश परिशद लॅटीन अमेरिकेन आनी कॅरेबियन सत्रां सारकिल्लीं आंतरराष्ट्रीय सत्रां आनी मुखेल भागीदार देशां खातीर खाशेले सत्र आस्पावीत करतले. ह्या शिखर सभेन 3 व्हड उद्देगीक प्रदर्शनां जातलीं, ती म्हळ्यार ऑटो शो, टॅक्सटायल आनी फॅशन एक्स्पो आनी 1 जिल्लो 1 उत्पादन गांव हांचो आस्पाव जातलो. दिल्लीचे 8वे विधानसभेचे पयले अधिवेशन आयज सुरू जातले. सभाघरांतल्या नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांक अधिवेशनाच्या पयल्या दिसा सोपूत दितले. विधानसभेच्या अध्यक्षाची वेचणूक आयज जातली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना सभाघरांत मार्गदर्शन करतले आनी फाटल्या सरकाराच्या वावरा संबंधीत अहवालूय सादर करतले. मजगती विनय कुमार सक्सेना हांणी आमदार अरविंदर सिंग लवलीची प्रोटेम स्पीकर म्हणून नेमणूक केल्या. सिंग नव्यान वेचून आयिल्ल्या आमदारांक सोपूत दितले. विधीमंडळ पक्षाचे बसके उपरांत पत्रकार परिषदेन उलयतना दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सीएजी अहवाल मांडप हे विधानसभा अधिवेशनाचे सगळ्यांत म्हत्वाचे आंग आसतले अशें तांणी सांगलें. भारत फ्रांस संरक्षण सहकार्य वाढोवपाच्या प्रयत्नाचो एक भाग म्हणून लष्करी मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी 4 दिसांच्या फ्रांस दौऱ्यार आसात. आयज ते पॅरिसांतल्या लेस इन्व्हॅलिड्स वरिष्ठ फ्रेंच लष्करी नेतृत्वाक भेट दितले. दिसाची सुरवात गार्ड ऑफ ऑनरान जातली. त्या उपरांत ते फ्रेंच लष्करी मुखेली जनरल पियर शिल हांचे कडेन चर्चा करतले. दोनी देशांमदले लष्करी संबंद आनी घटमूट करप हो ह्या बसकेचे मुखेल हेत आसा. फाल्यां मंगळारा जनरल द्विवेदी मार्सेलीक वतले. थंय ते फ्रेंच सैन्याच्या 3रा डिव्हिजनांक भेट दितले. 3रा डिव्हिजनाचे मुखेल ध्येय आनी भूमिका द्विपक्षीय लष्करी सराव शक्त भारत फ्रांस प्रशिक्षण सहकार्य आनी फ्रेंच सैन्याची आधुनिकीकरण कार्यावळ स्कॉर्पियोन विशीं म्हायती दितले. ब्रेस्तारा लष्करी मुखेली पयल्या म्हाझुजांत वांटेकार जाल्ल्या शहीद भारतीय सैनिकांक आर्गां ओंपपा खातीर न्यूज चपेल इंडियन वॉर मेमोरियलाक भेट दितले. ह्यो खबरो तुमी म्हादय चॅनलावरवीं आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपरा सावन 2 दिसांच्या आसामाचे भोंवडेर आसतले. हे भेटी वेळार प्रधानमंत्री आयज गुवाहाटींत जावपी झुमोईर बिनांदिनी कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. फाल्यां एडवांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आनी साधन सुविधा शिखर सभेचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयतारा मध्य प्रदेशांतल्या भाजपाचे आमदार खासदार आनी आपल्या पक्षाच्या मुखेल कार्यकर्त्यांकडेन संवाद साधलो अशे पक्ष फुडाऱ्यांनी सांगले. हांगाच्या कुशभाऊ ठाकरे सभाघरांत सांजे वेळा 6 वरांचेर बसका सुरू जाली अशे भाजपाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी सांगले. मुखेलमंत्री मोहन यादव, उपमुखेलमंत्री राजेंद्र शुक्ल आनी जगदीश देवदा आनी राज्य भाजपा मुखेली व्ही डी शर्मा हांचे वांगडा माचयेर बसून थंयच्यान तांचे कडेन उलयले अशें तांणी सांगले. 163 भाजपाचे आमदार, 37 लोकसभा आनी राज्यसभा सयत 200 चड भौशीक प्रतिनिधी वांगडी आनी कांय वरिष्ठ पक्ष फुडारी कार्यावळीक हाजीर आशिल्ले अशें तांणी सांगले. फाटल्या वर्सा प्रधानमंत्र्यांची ओडिशाची राजधानी भुवनेश्वरांत अशीच बसका जाल्ली आनी तांणी भाजपा आमदारांच्या कडेन संवाद साधलो. हाचे आदी प्रधानमंत्र्यांनी छतरपुरांत क्रांक हॉस्पिटल आस्पावीत आशिल्ल्या श्री बागेश्वर मेडिकल सायन्स आनी रिसर्च इन्स्टिट्यूटाचो बुन्यादी फातर बसयलो. जम्मू काश्मीरांत 3 मार्चार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू जावचे पयलीं जम्मू काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेरान हांणी 43 दिसांचे अधिवेशन सुचारूपणान चलचे म्हणून 27 फेब्रुवारीक सर्वपक्षीय बसका आपयल्या. जम्मूच्या विधानसभा संकुलांत जावपी बसके खातीर सभापतीन राष्ट्रीय परिषद, भारतीय जनता पार्टी, पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी, पीपल्स परिषद हांच्या फुडाऱ्यांक आपयल्यात अशें कळयलां. सभापतीन विधीमंडळ पक्षांच्या फुडाऱ्यांक हे बसके खातीर आपयल्यात. पीपल्स कॉन्फरन्साचे अध्यक्ष सजाद गनी लोन हांणी 5 ऑगस्ट 2019 दिसा घेतिल्ल्या निर्णयांचो निषेध करपाचो आनी कलम 370 हाची पुनर्स्थापना करपाचो थाराव सादर केला. पीडीपीचे आमदार मीर मोहम्मद फयाज, एनसीचे आमदार अहसान परदेसी आनी एआयपीचे आमदार शेख खुर्शीद अहमद हांणी जम्मू कठिनतल्यान सोयऱ्याच्या विक्री आनी सेवनाचेर बंदी घालपा खातीर वेगवेगळे विधेयक सादर केल्यात. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी नव्या दिल्लीत मालदीवचे भलायकी मंत्री अब्दुल्ला नाझीम इब्राहीम हांची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टान मंत्री नड्डा हांणी बसके वेळार दोनी वटांनी भलायकी क्षेत्रांत खास करून भलायकी वेवसायीक, डिजिटल भलायकी, वखदां आनी मानसीक भलायकी हांच्या क्षमता निर्माण करपाक आनी प्रशिक्षण आदार दिवपाक संलग्नताय घटमूट करपाचे म्हत्व सांगलां. छत्तीसगढ राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात आयज राज्यपाल रमेन डेकाच्या रूढीप्रमाण मार्गदर्शनान जातली. अर्थमंत्री ओ पी चौधरी फुडल्या म्हयन्याच्या 3 दिसा अर्थसंकल्प सादर करतले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 17 बसका जावपाची आसा आनी ती 21 मार्चाक सोंपता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सर्तीन काल दुबयत चलल्या अ गटांतल्या खेळांत भारतान पाकिस्तानान पंगडाक 6 गड्यांनी हारयले. कुरुपावलो जिंकून पयली फलंदाजी करपाचो निर्णय घेतल्या उपरांत पाकिस्तानाचो डाव 241 धावण्यान सोंपलो. सौद शकील हाणें सगळ्यांत चड 62 धावण्यो केल्यो. भारताच्या कुलदीप यादवान 3 तर हार्दिक पांड्यान 2 गडे बाद केले. उपरांत चॅस मास्टर आनी रन मशीन विराट कोहलीचो नाबाद शेकडो, श्रेयस अय्यराचो 56 आनी शुभमन गील हांणी दिल्ल्या 43 धावण्याच्या योगदानाक लागून भारताक पाकिस्तानान दिल्ले मोख हुप्पाक सोंपे जाले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारांतल्या भागलपुरांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 19वो हप्तो जारी करतले. प्रधानमंत्री आयज भोपाळांत जावपी संवसारीक गुंतवणूक शिखर परिषदेचे उक्तावण करतले. दिल्लीचे 8वे विधानसभेचे पयले अधिवेशन आयज सुरू जातले. भारत फ्रांस संरक्षण सहकार्य वाढोवपाच्या प्रयत्नांचो एक भाग म्हणून लष्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी 4 दिसांच्या फ्रांस दौऱ्यार आसात आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.